ऑडियो पिटारा सुनना जरूरी है।
वर्दीतले महानायक कथा मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखिका मनाली काळे भाग एक हेमंत करकरे असामान्य आयुष्याची गाथा।
नमस्कार, न्यूज टुडे मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्ही पाहताय प्राइम टाइम शो।
रात्रीचे 10:15 वाजले होते। जेवणासाठी तसा उशीरच झाला होता, पण कामाचं स्वरूपच असं होतं की कधी जेवायला उशीर होत तर कधी घाईघाईतच जेवण आटपावं लागे। आज मात्र घरी आरामात टीव्ही बघत एखाद्या सामान्य माणसासारखं रात्रीचं जेवण करण्याची संधी चालून आली होती। दोन मुली, एक मुलगा असूनही त्यांची चौकशी करायला, त्यांच्याशी विरंगुळ्याचे गप्पा मारायला वेळ क्वचितच मिळत असे। मात्र आजची रात्र वेगळी असणार होती। दहशतवाद विरोधी पथकाचे मुख्याधिकारी हेमंत कमलाकर करकरे हे नाव आधीच परिचयाचं झालं होतं। 8 सप्टेंबर 2006 रोजी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटासंबंधित त्यांनी जी कामगिरी केली होती त्याची आधीच चर्चा होती। दहशतवाद विरोधी पथकाचे मुख्याधिकारी म्हणून त्यांनी अत्यंत जलद गतीनं चौकशी पुढे नेली होती आणि 11 संशयास्पद व्यक्तींना अटक सुद्धा झाली होती। मात्र आज ह्या सगळ्याचा विचार त्यांच्या मनात नव्हता। खाकी वर्दीशी एकनिष्ठ राहता राहता त्यांच्यातला सामान्य माणूस कुठेतरी लुप्त झाला होता। सामान्य तर ते नव्हतेच, पण कधी कधी एका सामान्य माणसासारखं घरच्यांसोबत गप्पा गोष्टी करत जेवावं अशी माफक इच्छा त्यांच्याही मनात डोकावून जात। एक दोन घास घेतले असतील नसतील तेवढ्यात फोन वाजला। कामाचं स्वरूपच असं होतं की कोणता फोन महत्वाचा असेल सांगता येत नाही। सवयीनुसार त्यांनी ताबडतोब फोन उचलला आणि समोरून जे ऐकू आलं ते सुन्न करणार होतं। मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनल स्टेशनवर काही आतंकवाद्यांनी हाहाकार माजवला होता। असंख्य निर्दोष माणसांची, स्त्रियांची, लहान मुलांची गोळीबारानं हत्या झाली होती। मुंबई सारख्या शहरात ह्यापूर्वी इतका बेधडक आणि खुनशी हल्ला झाल्याचं ऐकिवात नव्हतं। करकरे ताडकन उठले। टीव्हीवर चालू असलेली दृश्ये पाहता पाहता त्यांनी पटापट तयारी केली आणि काही मिनिटातच ते त्यांच्या दादरच्या घराबाहेर पडलेही होते। त्यांच्यासोबत त्यांचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर देखील होते। तडक ते CST स्टेशनच्या दिशेनं निघाले। तिथे पोहोचताच घटनांनी कमालीचा वेग पकडला। प्रत्येक न्यूज चॅनल सेकंदा सेकंदाची खबर लोकांना देत होते। दहशतवाद विरोधी पथक जमा झालं होतं। करकरे ह्यांनी त्यांचं हेल्मेट आणि बुलेट प्रूफ जॅकेट घातलं। हा क्षण न्यूज चॅनल्सने टिपला। हेमंत करकरे सज्ज झाले होते। हेमंत करकरे तडक CST स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 दिशेनं निघाले, पण तोवर दहशतवादी पळून गेले होते। दहशतवादी ह्या हल्ल्याची तयारी कित्येक वर्ष करत होते। त्यांना पुढे काय करायचं ते माहीत होतं। दहशतवाद विरोधी पथकासाठी मात्र सगळीच वाट अंधारलेली होती। पुढची गोळी कुठून येईल, पुढचा हल्ला कुठे होईल काहीच सांगता येत नव्हतं। मात्र त्या अंधारातही बेधडकपणे पाऊल टाकणं हे करकरे ह्यांचं फक्त कर्तव्यच नव्हतं, तर तो त्यांचा स्वभावच होता। वायरलेस वरून बातमी मिळाली, दहशतवादी कामा हॉस्पिटलच्या दिशेनं निघाले आहेत। ही बातमी मिळताच करकरे ताबडतोब त्या दिशेनं रवाना झाले। पोलिसांकडे कॉलीज गाडी होती। विजय साळसकर यांनी ड्रायव्हरला मागे बसण्यास सांगितले आणि ते स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसले। त्यांच्या शेजारी बसले होते अशोक कामटे, मागच्या सीटवर हेमंत करकरे, तर त्यांच्या मागे 4 कॉन्स्टेबल बसले आणि गाडी कामा हॉस्पिटलच्या दिशेनं निघाली। त्या घाईघाईच्या प्रवासात त्या सर्वांच्या मनात नेमकं काय चालू असेल? हेमंत करकरे दहशतवाद विरोधी पथकाचे मुख्याधिकारी होते, कोणी साधी सुधी आसामी नाही। ह्या अशा हल्ल्यांसाठी त्यांचं पथक दररोज शारीरिक आणि मानसिक तयारी करत होतच। प्रश्न जीवन मरणाचा असू शकतो हे मनाला माहीत होतं, मात्र त्यांची तल्लख बुद्धी मनोमन हिशोब लावत होती दहशतवाद्यांकडे असलेल्या शस्त्रांचा। त्या दहशतवाद्यांकडे AK-47 होत्या, बॉम्ब होते. त्यांनी ह्या हल्ल्याची पूर्ण तयारी केली होती आणि सर्वात महत्वाचं शास्त्र म्हणजे जिहाद. धर्मांध झालेल्या त्या पशूंना स्वतःच्या जगण्याची फिकीर नव्हती, त्यांना फक्त स्वतःसोबत जास्तीत जास्त निरपराध लोकांचा जीव घेऊन जायचं होतं. मात्र पोलीस किंवा अँटी टेररिस्ट सेल यांना शिस्त शिकवली जाते. मानवी अधिकार, प्रोटोकॉल्स या सगळ्याची सीमा रेषा पाळून त्यांना ऍक्शन घ्यायची असते. कोणत्याही परिस्थितीत निरपराध लोकांना इजा होता कामा नये ही जबाबदारीची जाणीव पोलिसांना असते, दहशतवाद्यांना नाही. त्या प्रवासात हे सगळे विचार त्यांच्या मनात डोकावून गेले असणार, मात्र फार विचार मंथन करायला वेळ नव्हता. प्रत्येक सेकंड महत्वाचा होता, प्रत्येक जीव धोक्यात होता. हॉस्पिटलमध्ये असंख्य रोगी, गरोदर स्त्रिया, नवजात बालक, डॉक्टर्स, नर्सेस होते आणि ह्या सगळ्यांच्या आयुष्याची जबाबदारी कॉलिसमध्ये बसलेल्या त्या टीमवर होती. कामा हॉस्पिटल जवळ पोहोचताच वायरलेस वरून बातमी मिळाली की दहशतवादी लाल गाडीच्या मागे लपून बसले आहेत. क्राईम ब्रांच ऑफिस वरून वळून विधान भवनाच्या दिशेनं ते लाल गाडीचा शोध घेत निघाले. कॉर्पोरेशन बँकच्या ATM जवळून त्यांना एक दहशतवादी पळताना दिसला. दहशतवाद्याला पाहताच गाडीतून उतरून त्याचा सामना करण्याच्या पावित्र्यात करकरे आणि त्यांची टीम असतानाच अजून एक दहशतवादी तिथे आला आणि त्यांनी पोलिसांच्या गाडीवर जोरदार गोळीबार करायला सुरुवात केली. दहशतवाद्यांनी अक्षरशः अंधाधुंद गोळीबार केला आणि त्या गाडीची चाळणी करून टाकली. हेमंत करकरे यांच्या सोबत त्यांचे 2 साथीदार ऑफिसर्स आणि 3 कॉन्स्टेबल जागीच ठार झाले. असं म्हणतात की मृत्यूच्या क्षणी माणसाच्या डोळ्यासमोरून त्यांचं संपूर्ण आयुष्य झळकून जातं. हेमंत करकरे यांना त्या शेवटच्या क्षणी काय दिसलं असेल? नागपूरमध्ये घालवलेलं बालपण, आई वडिलांची ममता, कॉलेजच्या उमेदीच्या दिवसातल्या आठवणी, सर्व्हिस जॉईन केल्यावर घडलेल्या थरारक घटना, पत्नी, मुलं, घरी घालवलेली ती शेवटची रात्र, कदाचित हे सगळे विचार कुठेतरी असतीलही, पण मृत्यूच्या क्षणी देखील त्यांची तल्लख बुद्धी हल्ल्याला रिटायलिएट कसं करायचं आणि ह्या आतंकवाद्यांना इथून निसटून जाऊ द्यायचं नाही हाच विचार करत असेल. युद्धभूमीत वीर मरण येणं हे एका योद्ध्यासाठी अभिमानाची बाब असते. 26 जानेवारी 2009 ला हेमंत करकरे यांना मरणोत्तर अशोक चक्र हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरवण्यात आलं. आपण चित्रपटात किंवा कथा कादंबऱ्यांमध्ये नायकांना पाहतो, त्यांची साहसी कथा वाचतो, मात्र हेमंत करकरे यांच्या सारख्या नायकाला पाहून जाणीव होते की खरे हिरो, खरे नायक नव्हे महानायक तर आपल्या अवती भवतीच आहेत. खाकी वर्दीतले हे नायक स्वतःच्या जीवाची पर्वा केल्याविना आजही त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत. हेमंत करकरे यांचं शरीर जरी अनंतात विलीन झालं असलं तरी मागे उरल्या आहेत त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या साहसाच्या असंख्य कहाण्या, ज्या तुमच्या आमच्या सारख्या सामान्यांच्या मनात रुजतील आणि बीज बनून पुन्हा निर्मिती होईल अशाच असंख्य वीर योद्ध्यांची. शहीद हेमंत करकरे यांना आमचा सलाम.